प्रश्न क्रमांक 5, मत, पंथ, संप्रदाय, रिलिजन यात साम्य व भेद कोणता?
सर्व अंगोपांगांसह मानवी जीवनाचा संपूर्ण विचार ज्याच्यामध्ये योग्य रीतीने केला जातो तो धर्म. ज्यात असा सर्वांगीण विचार व्यवस्थित रीतीने केला गेलेला नाही, एकेक अंग वा विभाग केवळ विचारात घेतला गेला आहे, त्याला मत, पंथ, संप्रदाय असं म्हणावं. मात्र ही विभागणी मतपंथाचे प्रवर्तक वा संप्रदायाचे प्रचारक मोकळ्या मनाने मान्य करतीलच असं नाही. त्यांची अहंता वा प्रचारक म्हणून घेतलेली भूमिका स्वतःच्या मतपंथ संप्रदायाला एक स्वतंत्र धर्म म्हणून मानण्याची वा सिद्ध करण्याची आग्रही वृत्ती स्वीकारित असते, पण ते योग्य नाही. हिंदू धर्म या नावाने आपण एका वास्तवाचा स्वीकार केला की मग द्वैत अद्वैत, श्रौत स्मार्त, वैदिक, शैव वैष्णव, जैन, बौद्ध, शीख, लिंगायत इत्यादी सर्व मत, पंथ, संप्रदाय यांच्या पोटात समाविष्ट होतात. पंथाभिमान्यांना वा सांप्रदायिकांना हे जेव्हा मान्य नसते तेव्हा त्यांना प्रश्न विचारावासा वाटतो की पूजापाठाच्या काही पद्धती आणि काही मते यात तुमच्या तुमच्यात वेगळेपणा असला तरी तुम्हा सर्वांमध्ये जे काही लक्षणीय साम्य आढळते ते तुमच्यात कुठून आलं? तुमच्या पंथाचा इतिहास 400-500 वर्षापासून 2500-3000 वर्षापर्यंत पोचतो. त्यापूर्वीची अनेक सहस्रके जो सुसंस्कृत काळ या भारतवर्षाने तत्वज्ञान, विज्ञान, नीती, समाजव्यवस्था, ऐश्वर, तृप्त प्रसन्न जीवन यांच्या वैभवाने भोगला तो कोणत्या धर्माच्या नावाने तुम्ही ओळखणार आहात? तुमच्यामधील साम्याची मुळे या श्रेष्ठ संस्कृतीत आढळतात की नाही? प्रामाणिक विचारवंतांना या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी देता येणार नाही. सर्व पंथ संप्रदायांची बीजे या अत्यंत प्राचीन असलेल्या धर्माच्या विशाल व्यापकतेत स्पष्टपणे आढळतात. या प्राचीनतम धर्मालाच मी हिंदू धर्म या नावाने ओळखतो. त्यातील हिंदू हे नाव कदाचित अर्वाचीन असेल, ते तसे अर्वाचीन आहे असे क्षणभर मान्य केलं तरी धर्माच्या मूलभूत स्वरूपाची वास्तवता स्वीकारावीच लागेल. भारतवर्षातील तरी सर्व पंथ संप्रदाय या वटवृक्षाच्याच शाखोपशाखा आहेत. मुळाचा शोध घेत मागं जावं तसं हिंदू धर्म हाच सगळ्यांच्या आधी असल्याचे सिद्ध होते. आणि धर्मशब्दात समाविष्ट असणारा जीवनाचा सर्वांगीण विचार याच एका धर्माने केल्याचे प्रत्यास येते. इतर पंथांनी वा संप्रदायांनी एकेका अंगाचा विचार केला आहे, इतर गोष्टींची उपेक्षा केली आहे. मत ही तर अशी वस्तू आहे की जी केवळ विशिष्ट विचार व्यक्त करते. पंथ, संप्रदाय वा त्यांच्या उपासना पद्धती या मतानुरूप आचार सांगतात. इंग्रजी भाषेत त्यालाच रिलिजन असे म्हणतात. धर्मशब्दातील व्यापकता यातील कोणालाच नाही.